तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा
सुपरहिट्स 93.5 रेड एफएम वर मी कलाकार श्रुती आणि ह्या नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सध्या नवरात्रीमध्ये आम्ही एक स्पेशल लाईट्स कॅमेरा ऍक्शन वर घेऊन आलोय, ते म्हणजे
बत्ती गुल. पण ह्यांचं मीटर चालू. विमेन हु वर्क ऍट नाईट.
आणि ह्यासाठीच आपण बोलणार आहोत आबासाहेब अत्रे रात्रशाळा इथल्या एका शिक्षिका म्हणजेच स्वाती मोरे यांच्याशी. हॅलो मॅम.
हॅलो.
खरं तर रात्रशाळा ही कॉन्सेप्टच खूप छान आहे. सो मला सांगा की ह्या शाळेची सुरुवात कधी झाली?
या शाळेची सुरुवात जवळजवळ 80 वर्षापूर्वी झालेली. 80 पुढची आमची वाटचाल आता सुरू आहे संस्थेची आणि रात्रशाळेची सुद्धा, आणि खूप उज्ज्वल अशी परंपरा आमच्या शाळेला आहे.
5वी ते 12वी तुमची ही शाळा आहे बरोबर?
5वी ते 12वी.
पण इथले स्टुडंट जरा वेगळे आहेत, म्हणजे फार खोडकर नाही आहेत, फार मस्ती करणारे नाही आहेत.
हे थोडस आमची शाळाच हटके असं म्हणायला हरकत नाही. मोठी मुलं आहेत, कमावती मुलं आहेत की ज्यांचा शिक्षणामध्ये खंड पडलेला आहे आर्थिक परिस्थितीमुळे किंवा पालकांचं छत्र हरपल्यामुळे काही मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडले. असे विद्यार्थी की ज्यांना थोड्या वर्षांनी जाणीव झाली की आपण आता शिकायला हवं, आत्मप्रेरणेने ते जागे झालेत आणि आता शाळेमध्ये यायला लागलेत. सकाळी पेपर टाकणारी, दूध टाकणारी, घरी घरी जाऊन कामं करणाऱ्या, पोळी लाटणाऱ्या मुली आहेत, काही बँकेमध्ये पिऊन म्हणून काम करणाऱ्या विद्यार्थिनी आहेत. आणि हा वयोगट तुम्ही म्हणाल तर 20 पासून ते 60 घरापर्यंत असे सगळे विद्यार्थी, अगदी आपल्या आईबाबांच्या वयाचे विद्यार्थी सुद्धा आमचे आहेत.
जवळपास किती स्टुडंट्स इथे शिकून गेलेत?
आता सध्या आमच्याकडे जवळजवळ 450 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. लाखोच्या संख्येने विद्यार्थी आजपर्यंत इथून बाहेर पडलेले आहेत.
क्या बात आहे. मग हे विद्यार्थी कदाचित तुम्हाला भेटायला परत येत असतील?
भेटायला परत येतात. काही वेळा गॅदरिंगचं अध्यक्षपदही भूषवतात. बक्षीस समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. आणि त्यांच्या सांगण्यातनं जी तळमळ आमच्या विद्यार्थ्यांना जाणवते की जे एक मोठा भाऊ लहान भावंडाला कसं सांगतो की कशा प्रकारे आपलं जीवन बदलू शकतं शिक्षणामुळे, आणि शिक्षणाची कास सोडू नका हा संदेश ते आपल्या छोट्या भावंडांना देत असतात.
क्या बात आहे.
आणि कृतीतूनही त्यांनी दाखवलेलं असतं की एक सामान्य 10x10 खोलीमध्ये राहणारा विद्यार्थी दिवसभर काम करून रात्री जागून जेव्हा 10वीच्या बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये येतो आणि त्याच्या जीवनाचा जो कायापलट होतो किंवा शिक्षणामुळे होऊ शकतो हे विद्यार्थ्यांनाही पट्ट अर्थात आणि समोर बसणारे.
कोण कोण काय काय करतंय सध्या?
आता एक विद्यार्थिनी आमची जी महाराष्ट्रात पहिली आली होती दीपाली गणाचारी म्हणून, ती आता CA शिक्षण घेत आहे. एक विद्यार्थी नाशिक येथे जेलर म्हणून काम करतोय, अभिजित यादव त्याचं नाव आहे. काही विद्यार्थी शिक्षक झालेले आहेत. असे अनेक विद्यार्थी आहेत की जे त्यांनी आपलं उज्ज्वल भवितव्य ह्या शाळेतून करायला सुरुवात केली आहे.
आता जिथे रात्रशाळा आहे तिथे लोक घरी जात आहेत आणि तुम्ही मात्र शाळेला जात आहेत शिकवायला, तर काय असतं तुमचं दिनचर्या काय असतं साधारणतः?
आता खरं सांगायचं तर हा ड्रास्टिक चेंज झालेला आहे. पण मनाची तयारी होती की नाही आता हे चॅलेंज आहे ते आपल्याला स्वीकारायचं.
तुमची मुलं किती मोठी आहेत?
माझी मुलगी 5 वर्षाची आहे.
बर.
तिचं दुपारची स्कूल असते.
बर.
त्याप्रमाणे आम्ही आमचं थोडंसं ऍडजस्ट केलंय. आता दिवसाचा जो वेळ आहे तो थोडासा 12 तिला देता येतो मला, आणि तिचं अगदी सगळं व्यवस्थित खाणं पिणं त्याप्रमाणे ऍडजस्ट करून घेतलेलं असतं. पण कसं होतं हा जो संध्याकाळचा जो फॅमिलीचा क्वालिटी टाइम आपण जो म्हणतो तो आता थोडासा मिस झाल्यासारखा वाटतो रात्रशाळेमुळे. पण त्याही बरोबर एक समाधान आहे शिकवण्याचं त्यांनाही.
म्हणजे जरी फॅमिलीमध्ये वेळ देता येत नसला तरी देखील इकडे मात्र तुम्ही यु नो त्यातून खूप चांगलं कार्य करतात.
घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय ही गोष्ट स्त्री नाहीच करू शकत.
हसबंड काय करतात?
हसबंड वेबसाईट डिझायनिंगचा बिझनेस आहे माझ्या मिस्टरांचा कोथरूडला. पूर्वी संध्याकाळच्या मिटिंग त्यांच्या असायच्या, ते सगळं कॅन्सल आता ते करतात आणि
सकाळी ऍडजस्ट करतात. आणि मग संध्याकाळी
संध्याकाळचा टाइम हा त्यांनी मुलीसाठी ठेवला, कारण डे केअर हे फक्त 7 वाजेपर्यंत असतं. तिथून पुढे त्यांना निघावं लागतं 6:30-6 घरात.
नवरा करतो डे शिफ्ट आणि बायको करते नाईट शिफ्ट. मॅडम इथे अनेक स्टुडंट्स जे आहेत ते नोकरी करून शिक्षण घेणारे आहेत, संध्याकाळी जॉबवरनं येतात आणि मग इथे शिक्षण घेतात. काय फरक आहे नॉर्मल स्टुडंट्स आणि या स्टुडंट्समध्ये?
तफावत खूप जाणवते. रेग्युलर येणारी मुलं त्यांना थोडंसं जागा करावं लागतं, शिक्षणाचं थोडंसं महत्व सांगावं लागतं वरच्यावर, कारण ती आई वडिलांनी शाळेत पाठवले म्हणून येत असतात. पण ही जी आमची रात्रशाळेची विद्यार्थी स्वतःहून त्यांना काहीतरी शिक्षणाविषयी आस्था तळमळ आहे म्हणून ती शाळेत प्रवेश घेतात. त्यांना थोडंसं जरी पुश केलं, थोडंसं जरी प्रेरणा दिली तरी त्यांना खूप सारं एनर्जी आपण चार्जिंग जे म्हणतो ते त्यांना केलं की ती खूप सारं अंतर पुढे निघून येतात. असे बरेच विद्यार्थी आहेत की जे कुठेतरी कंपनीमध्ये कामाला आहेत.
एक नवरा बायको पण आहेत म्हणून.
नवरा बायको पण आहेत. ती बायको जी आहे ती सातवीत आहे आणि नवरा जो आहे तो सहावी आहे. त्यात दोघांनी प्रवेश घेतला. यंदाच्या वर्षी नवीन ऍडमिशन आहे आमच्याकडे.
बर.
गेल्या वर्षी असं एक कपल होतं. मिस्टर जे आहेत ते त्यांच्या मिसेसना शाळेत घेऊन यायचे. बायकोचं शिक्षण अर्धवट राहिलं होतं. मागच्या वर्षी एक काकू 50-60 दरम्यानचं त्यांचं वय होतं. 8वीला त्यांनी ऍडमिशन गेल्या वर्षी घेतलेलं होतं. एक असं आमच्याकडे ड्रायव्हर आहेत. त्यांची मिसेस बीकॉम झालेली आहे आणि त्यांचं शिक्षण 6वीमध्येच अर्धवट राहिलं होतं. आणि लग्नानंतर बायकोने त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहित केलं. ती घरी त्यांचा अभ्यास घेते.
ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व बनवण्याचं काम असे टीचर्स असतात ज्यांच्यामुळे शक्य होतं. सो थँक्यू सो मच मॅम. आज इतक्या छान गप्पा मारल्या तुम्ही आणि सरस्वती देवीसारखंच तुम्ही काम करताय. सो असंच काम करत राहा.
धन्यवाद.
सोशा अनेक इन्स्पायरिंग स्टोरीज जे आहे मी तो तुमच्यापर्यंत पोहोचते आणि त्यासोबतच आता तुम्हाला ऐकायला मिळणार आहे उषा नाडकर्णी यांच्या आयुष्याचा प्रवास आणि आज त्या बोलणार आहेत त्यांच्या अमिताभ बच्चनसोबतच्या एक्सपिरियन्सबद्दल. त्यामुळे स्टे ट्यून्ड टू 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.